नमस्कार. जीवन मूल्य कार्यक्रमामध्ये मी माझी आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे. अनेक प्रश्नांना उत्तर ज्या कार्यक्रमातून मिळतो तो आहे जीवन मूल्य कार्यक्रम. आणि विषय असे की अगदी आपल्या जिव्हाळ्याचे, आपल्याला ज्या प्रश्नांची उत्तरं अनेकानेक वर्ष हवी होती, ज्यांच्यासाठी आपण अनेक लोकांकडे गेलो परंतु ती प्रश्नांची उत्तरं मिळाली नाही किंवा मार्गदर्शन मिळालं नाही, परंतु जीवन मूल्य कार्यक्रमातून ह्या सर्व गोष्टी आपल्याला प्राप्त होत आलेल्या आहेत. सध्या चालू असलेली जी मालिका आहे आपली, ज्याच्यामध्ये म्हटलंय की विचार बदला म्हणजे जग बदलेल, आपल्या जीवनाला परिवर्तन करण्यासाठी असे सोपे सोपे उपाय आपल्याला सांगत आलेले आहेत आदरणीय डॉक्टर सचिन परब जी. डॉक्टर सचिन परब, आजही आपलं खूप खूप स्वागत आहे.
ओम शांती.
ओम शांती. डॉक्टर सचिन जी, मागच्या सत्रामध्ये जिथे आपण थांबलेलो तिथे आपण सवयींबद्दल बोलत होतो. लोकांमध्ये खूपशा अशा सवयी झालेल्या आहेत ज्याच्यामुळे परिवर्तन करणं फार अशक्य झालेलं आहे. म्हणजे अगदी सहज उत्तर आम्ही देऊन निकामा होतो की ह्या तर आमच्या सवयी आहेत, आता ह्याला काय करणार म्हणून. तर तुम्ही आम्हाला सांगितलं की सवयी का निर्माण होतात, म्हणजे एक कुठेतरी आपली गरज असते, एक ज्या गरजा असतात म्हणजे त्या आंतरिक असतात, परंतु आपण त्याला बाह्य समजून अशा काही ना काहीतरी स्टंट्स करत राहतो. पण एक अशी एक सवय ज्याच्याबद्दल जाणून घ्यायची फार इच्छा आहे, कारण लहान मुलांमध्ये, मोठ्यांमध्ये, अगदी सगळ्यांमध्ये ती आम्हाला आजकाल दिसते आणि फार, त्याला म्हणतो ना, फार त्रासदायक आहे. म्हणजे जर मी करते तर इट इज ओके, पण कोणी माझ्याबरोबर जर त्या सवयीचा उपयोग केला तर मला फार राग येतो असा. आणि ती आहे एक तर खोटं बोलणं. एक ही सवय अगदी सर्रास लोकांमध्ये झालेली आहे आणि काही तर असेही म्हणतात की ठीक आहे, काही ठिकाणी खोटं बोललंच पाहिजे. तुम्ही ह्याच्याबद्दल काय सांगाल, ही सवय का एखाद्या व्यक्तीमध्ये निर्माण होते किंवा लोक ही सवय का निर्माण करून घेतात आणि ती कशी निर्माण होते?
खोटं बोलणे, ज्याला शास्त्रामध्ये असं लिहिलेलं आहे की झुटी दुनिया आणि झुटी काया झुटी माया, जर खोटं बोलणे हा जर एक दिव्य गुण असता तर त्याची महिमा केली असते सगळ्या शास्त्रवाद्यांनी किंवा धर्मात्म्यांनी, संत आत्म्याने, कोणत्याही धर्माने आणि कोणत्याही संतांनी महात्म्यांनी खोटं बोलणे ह्याला गुण म्हणून प्रदर्शित केलेलं नाही. परंतु जसं तुम्ही आता म्हणालात की सध्या ह्याचा वापर एक गुण म्हणून केला जातो आणि खोटं बोलल्याशिवाय पर्याय नाहीये असं जे चित्र लोकांसमोर ठेवलं जात, लोकांमध्ये खोटं बोलण्यासाठी काय काय लोक करतात, कशी याची सुरुवात होते हे पण आपण विस्तारमध्ये जाऊ शकतो. एक आहे खोटं आणि एक आहे खरं, ठीक आहे, ज्याला आपण म्हणतो सत्य आणि असत्य. परमात्म्याला सत्याचा सागर म्हटलं जातं किंवा त्याला म्हटलं जातं जो सत्य आहे, शिव आणि सुंदर आहे. तर परमात्मा आपण सत्यतेच्या शक्तीबद्दल बोलतो, तर ही खोटं बोलण्याची शक्ती किंवा ज्याला दुर्गुण किंवा अवगुण म्हणू हा कसा चालू होतो. मला एक केस आठवते, एका व्यक्तीला दरोडे टाकण्यासाठी फार मोठी सजा होते, जन्मठेपेची सजा होते. तर त्या व्यक्तीला त्याची इच्छा विचारतात, तुझी काय इच्छा आहे का शेवटची, त्याला फार मोठी ती सजा. तो बोलला यस, मला माझ्या आईला भेटायचं आहे. तर जेव्हा त्याची आई त्याच्या समोर येते तर तो व्यक्ती त्या आईचा कान चावतो आणि रक्तबंबाळ करतो. तर ते म्हणतात तू असं का केलं? तो म्हणतो मी आता ज्या स्टेजला पोहोचलेलो आहे, जे दरोडा आणि खून मी केलेला आहे, तर त्याचं कारण माझी आई आहे. म्हणतात कसं? जेव्हा मी लहान होतो, शाळेमध्ये होतो, तेव्हा मी घरी शाळेतून पेन्सिल चोरी करून आणायचं आणि ते हिला माहीत होत. जर हिने मला तिथेच थांबवलं असतं तर आज मी एवढा मोठा दरोडेखोर झालो नव्हतो, झालो नसतो आणि माझ्या बरोबर असं घडलं नसतं. खोटं बोलण्याची सुरुवात कोणत्याही वयी होऊ शकते, जास्त करून लहान मुलांमध्ये, पण त्याची कारणं वेगवेगळी आहेत. तर सर्वसाधारणपणे लोक खोटं ह्याच्यासाठी बोलतात की स्वतःला वाचवण्यासाठी, ठीक आहे, की तुम्ही चूक केलेली असते पण ती चूक घरातल्या कोणाला कळू नये आणि नाहीतर जर कळलं तर रागावतील किंवा मार पडेल, ह्या भीतीने मुलं खोटी बोलतात. आणि भक्ती मार्गामध्ये पण या खोटं बोलण्याला फार रंजक रूप दिलेलं आहे. आपण सर्वांनी भारतामध्ये ऐकलेलं आहे जे तुलसीदासांनी कृष्णाबद्दल म्हटलेलं आहे की मैं नाही माखन खायो, जेव्हा त्यांनी माखन खाल्लेलं असतं, पण त्याच्यामध्ये सुंदरता त्यांनी टाकलेली आहे की सुरुवातीला तो जस्टिफाय करतो किंवा स्वतःला सिद्ध करतो की मैया मोरी मैं नाही माखन खाई, मी कसं खाऊ शकतो, तर तू मला सकाळी सकाळी गुरांबरोबर पाठवते, माझे हात छोटे आहेत, हाईट छोटे, तू माखन कुठे ठेवते, मी कसं खाऊ शकेन. आणि जेव्हा तो इमोशनली किंवा भावनेने आईला सांगतो आणि आई जेव्हा रडते तेव्हा मग तो स्वतःच्या आईला खरं सांगतो की मैया मोरी मैने ही माखन खाय. तर ह्या शब्दाची जादू तिथे तुलसीदासांनी सांगितलेली आहे. तर मला असं वाटतं ह्याच्यामध्ये तुलसीदासांना हे सांगायचं असेल की तुम्ही सुरुवातीला खरं लपवलं असेल पण नंतर तुम्ही स्वतःच्या आईना किंवा जे पालक आहेत त्यांना सांगितलं पाहिजे की तुमच्याकडून चूक झालेली आहे. आणि लहानपणीच पालकांनी आपल्या मुलांना एनकरेज केलं पाहिजे की काही झालं तरी तू खोटासा आधार घेऊ नकोस, भले तुझ्याकडून चूक झाली असेल पण तू खरं बोलत जा, कारण त्याच्यामुळे तुला भविष्यामध्ये त्रास कमी होणार आहे. आता तू थोडा आम्ही काही तुला बोलू किंवा कदाचित मारू पण तू खरं बोलण्याची सवय लाव. तर हे पालकांनी विद्यार्थ्यांना किंवा शिक्षकांनी विद्यार्थ्यांना एनकरेज केलं पाहिजे. पण तरी असून मला माहित नाही किती जण असा आपल्या मुलांना संस्कार देतात, पण खोटं बोलणे हा सर्वसाधारणपणे मुलं ह्याचा वापर ह्याच्यासाठीच करतात की त्यांना जी पालना दिली जाते आई वडिलांशी त्याच्यामध्ये दोन गोष्टी असतात, एक असतं प्रेमाने पालना देणे आणि एक असतं भीतीचा. तर ह्या दोन्ही गोष्टी पालना देण्यासाठी आई वडील वापरतात, तर त्याच्यामध्ये भीतीचा भाग हा जास्त असतो. तर त्या भीतीच्या भागामुळे मुलं खरं बोलायला टाळतात, कारण मी खरं बोललं तर माझं काही खरं नाही, कारण ती मुलं असतात त्यांना हुंदडायचं असतं, खेळायचं असतं, भरपूर काही करायचं असतं आणि त्यांच्या भरपूर काही इच्छा असतात, चॉकलेट हवं असतं किंवा आणखीन काय हवं असतं. समजा एखाद्याला चॉकलेट पाहिजे, आईकडे मागितलं, आईने पैसे नाही दिले आणि ह्याला माहितीये पैसे कुठे, पण ते चॉकलेटचा मोह एवढा असतो की तो पैसे घेऊन जाणार घरातून आणि चॉकलेट खावणार, आईला कळणार पण नाही. स्पेशली ज्यांच्या घरात असे पैसे ओपन ठेवलेले असतात किंवा भरपूर पैसे आहेत, तर अशा ठिकाणी पण हे बिहेवियर मग वाढीस लागतं हळूहळू. मग खोटं बोलणे आणि चोरी करणे हे दोन्ही सायमल्टेनियसली पण जाऊ शकतात. अशा प्रकारे हे खोटं बोलण्याचं बिहेवियर वाढीस लागतं. हे लहान मुलाबद्दल मी सांगितलं. आता मोठ्यांमध्ये काय आहे, मोठे लोक पण खोटं बोलतात, आपल्या सर्वांना माहिती आहे. बिझनेसमॅन आहे तर बिझनेसमध्ये भरपूर खोटं बोललं जातं, कारण तुम्हाला प्रॉफिट पाहिजे असतं, तर तिथे विकार वेगळा आहे. लहान मुलांमध्ये स्वतःला वाचवण्यासाठी आणि इथे लोभासाठी खोटं बोलले जाते. तुम्ही वस्तू 10 रुपयाची घेतली आहे, तुम्ही ती विकता 100 रुपयाला, म्हणजे कितीतरी पटीने प्रॉफिट घेताय. पण जेव्हा ते गिरायक तुमच्याकडे येतं, त्या गिरायकाला तुम्ही म्हणता की बाबा माझे 10 रुपये तरी कमाईचे निघू दे, मग त्यावेळेला तुम्ही त्या गिरायकाला सांगत असता की 90 रुपयाला मी वस्तू घेतली, मी फक्त 10 रुपये तुझ्याकडून घेतोय, मग त्यावेळेला तुम्ही खोटं बोलत असता. पण ते लक्ष तिथे असतं पैसे कमवण्याचं, ठीक आहे. तिसरी गोष्ट मी घेईन की एखाद्याचा जीव वाचवायचा असेल तुम्हाला, तर हे कॉमनली उदाहरण दिलं जातं की एक कसाई गायीच्या शोधात हातात चाकू घेऊन गायीच्या मागे लागलेला, त्याला ती कापायची होती गाय. तर तिथे एक साधू झाडाखाली बसलेला, त्याला विचारलं इथे गाय गेली काय, तर साधूने बघितलं हा हिला मारणार आहे. तर ह्या वेळेला त्या कसायाला रस्ता न सांगणं हे साधूला पुण्यकर्म वाटलं. मग त्यावेळेला तो खोटं बोलला की इथे नाही त्या रस्त्याने गेली आहे, पण त्याच्या त्या सांगण्याने गायीचा जीव वाचला. हे एक उदाहरण शास्त्रामध्ये दिलं जातं. मेडिकल प्रोफेशनमध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये आम्ही बघतो, आमच्याकडे एखादा पेशंट आलेला आहे आणि आम्हाला त्याला एक अशा गंभीर आजाराबद्दल माहिती द्यायची, फॉर एक्झाम्पल कॅन्सरची माहिती द्यायची. आता जर मी त्याला सरळ सांगितलं कॅन्सर झाला आहे, तर कदाचित तो व्यक्ती तो शॉक सहन करू शकणार नाही. कॅन्सर म्हणा किंवा एखादी डेथ किंवा मृत्यूची बातमी म्हणा किंवा एखादा मोठा आजार आहे त्याची बातमी, तर त्यावेळेला आम्ही सरळ काही डॉक्टर सांगत नाही मेजॉरिटी, तर पहिलं त्याला शक्ती देतात, मग त्यावेळेला ते खोटं बोलत असतात. पण त्यांच्या खोटं बोलण्यामध्ये लक्ष असतो आणि तो श्रेष्ठ लक्ष असतो की हा व्यक्ती ह्याला सहन करावा, त्याच्यामध्ये आता शक्ती नाही आणि योग्य वेळी आपण त्याला सांगावं. हे पण एक प्रकारचं खोटं बोलणं आहे. तर खोटं बोलण्याचं आपण बघितलं की प्रकार वेगवेगळे असतात. तर त्याच्यामध्ये मग शेवटी आपण डिस्कशन करून एका ह्याच्यावर येतो की खोटं बोलण्यामध्ये तुमचं लक्ष काय आहे, कोणत्या लक्षासाठी तुम्ही खोटं बोलताय. एखाद्याचा जीव वाचवणं याच्यासाठी जर तुम्ही खोटं बोलत असाल एखाद्या चांगल्या कर्मासाठी, तर ते खोटं बोलणं ऍक्सेप्टेबल आहे असं काही जणांचं मत आहे. परत आणखीन एक व्यक्तीबद्दल तुम्ही ऐकलं असेल, रॉबिनहूड जो दरोडेखोर आहे, तर तो जे अमीर होते किंवा सेठ होते त्यांच्याकडून पैसे घेऊन तो गरिबांना देतो. तर चांगलं काम करण्यासाठी अमीर लोकांकडून पैसे लुटणे आणि ते गरिबांना देणे हे पण एक जस्टिफायबल बिहेवियर आहे का? तर काही लोक कदाचित त्याला सहज मानतील, काही लोक. तर अशा प्रकारचे भरपूर विचार याच्यामध्ये आहेत, खरं बोलणे आणि खोटं बोलणे. आम्हाला परमात्म्याने सांगितलंय की सत्य बोला, कमी बोला आणि गोड बोला, हे परमात्म्याचे महावाक्य आहे. पण परमात्म्याने आम्हाला हे पण सांगितलंय की काही वेळेला जर तुम्हाला वाटत असेल की खोटं बोलणं युक्तिक नाहीये, जसं आपण डॉक्टरचं उदाहरण, त्यावेळेला आपण युक्तियुक्त बोलायचं असतं. आणि युक्तियुक्त तोच बोलू शकतो ज्याचा परमात्म्याशी योग आहे. तर परमात्म्याशी जेव्हा आपल्याला योग असेल, ज्याला म्हणतो योग युक्त ही युक्तियुक्त चल सकतं, तर त्यावेळेला आपलं लक्ष हे असतं की आपले रिलेशनशिप चांगले राहावे आणि समोरच्या व्यक्तीला खोटं न बोलता युक्तियुक्त बोलून आपण आपलं काम करून घ्यावं. पण ज्या वेळेला आपल्याला असं वाटतं की आता मी खोटं बोलायची ती बॉर्डर क्रॉस करतोय खरं आणि खोटंची, युक्तियुक्त बोलता बोलता मी खोटं बोलायला, त्यावेळेला तुम्हाला थोडी काळजी घ्यावी लागेल. तर खोटं बोलणे डेफिनेटली हा विकार आहे आणि स्वतःची इमेज वापरण्यासाठी किंवा स्वतःची एखादी इच्छा पूर्ण करण्यासाठी लोक खोटं बोलतात.
डॉक्टर साहेब, ही जी सवय आहे ही नक्कीच एखाद्या व्यक्तीच्या मानसिक, शारीरिक आणि सामाजिक ही जे काही स्वास्थ्य आहे त्याच्यावर परिणाम करत राहतं. अजून एक गोष्ट सुद्धा माझ्या सहज अशी बुद्धीमध्ये आली, कित्येकदा मीही तो प्रकार करते. असं होतं की एखादी परिस्थिती आहे आणि अशा वेळेला मग कोणीतरी विचारतं आपल्याला की असं का केलं, तर तुम्ही म्हणला की भीती वाटते. मग भीती वाटते तर मग एकतर सरळ सरळ खोटं बोलून टाकतो डिफेंड करण्यासाठी, जसं तुम्ही म्हटला की प्रतिकार करण्यासाठी त्याचा, नाहीतर मग दुसरा जो मेकॅनिझम आम्ही वापरतो तो आहे की माझं नाही ह्याच्यामुळे झालेलं आहे, मी नाही केलं, ह्यानी केलेलं हे ह्याच्यामुळे झालेलं आहे. तर दोष देणं हा पण एक प्रकार झालेला आहे की आम्ही सतत कंप्लेंट करत राहणार की ही व्यक्ती आहे ना ही अशी करते म्हणून मग मला हे असं करावं लागतं. तर हे कंप्लेनिंग पण झालेलं आहे, ह्याच्यामध्येही आम्ही डिफेंड करत राहतो. तर ही सुद्धा सवय डेव्हलप होत राहिलेली आहे कुठे ना कुठेतरी, हे लक्षात येतं. आणि अगदी सरस लहान मुलं सुद्धा ही गोष्ट करतात, युवा आहे तोही हेच करतो, घरातली तुम्ही स्त्री बघा किंवा पुरुष बघा, हे कुठे ना कुठेतरी दुसऱ्यांवर टाकणं, दुसऱ्यांना दोष देणं किंवा दुसऱ्यांबद्दल कंप्लेंट करणं हा पण एक सवयीचा भाग एक डेव्हलप होत चाललेला आहे. तर ह्याचाही असा काही, जेव्हा आपल्याला जीवन परिवर्तन करायचंय तर एक रुकावट म्हणतो आपण त्याला की एक त्याच्यामुळेही काहीतरी परिवर्तन करण्यामध्ये थांब येऊ शकतो का, असं वाटतं का तुम्हाला?
येस डेफिनेटली, वाय नॉट. दुसऱ्यांना दोष देणं किंवा कंप्लेंट करणं हा पण एक सायकोलॉजिकल किंवा मानसिक डिफेन्स मेकॅनिझम आहे. हे सगळे जे डिफेन्स मेकॅनिझम आपण बघतोय मागच्या 20-17 मध्ये, ह्याला सगळ्यांना आम्ही इगो डिफेन्स मेकॅनिझम म्हणतो. ठीक आहे, त्याच्याबद्दल थोडं आपण बघून घेऊया की आपल्यामध्ये, मागे पण आपण पाहिलं, एक बालक असतं, एक पालक असतो आणि एक चालक असतं, ज्याला आम्ही ऍडल्ट पॅरेंट चाइल्ड म्हणतो. तर प्रत्येकाचा एक इगो असतो ज्याला आपण अहंकार म्हणू. तर अहंकाराला ठेस लागता कामा नये, तो अहंकार बनून राहावा म्हणून आपण हे सगळ्या गोष्टी करत असतो. तर ही जी कंप्लेनिंग नेचर आहे किंवा दोष देण्याची वृत्ती आहे ही सर्रासपणे वापरली जाते. कारण ह्यानी काय होतं की मी सेफ राहतो, मी सुरक्षित राहतो आणि माझा इगो किंवा माझी इमेज समाजामध्ये घरामध्ये चांगली राहते आणि लोक म्हणतात की हा चांगला व्यक्ती आहे. तर सर्व लोकांचं मी पाहिलं आहे की प्रत्येकामध्ये हे सूक्ष्म रूपामध्ये असतं. कारण जसा मी दुसऱ्यांना दोष दिला की ह्याच्यामुळे असं करताय, तर मी बिलकुल निर्दोष होतो. आणि ह्याला हे पण एक खोटं बोलण्याचं एक सूक्ष्म रूप आहे तसं बघायला गेलं तर. परमात्म्याने आम्हाला महावाक्य सांगितली आहे की सत्य को सिद्ध करणे की आवश्यकता नाही, सत्यता सूर्य के समान है असं आम्हाला परमात्म्याने सांगितलं की सत्यता ही सूर्यासारखी आहे, त्याला तुम्ही सिद्ध करू नका. जेव्हा तुम्ही सिद्ध करायला जाता तेव्हा समजायचं काहीतरी गडबड आहे. एखादा हिरा आहे, त्या हिऱ्याला सांगावं लागत नाही की मी हिरा आहे म्हणून, त्याची चमक तो जरूर दाखवत. जेव्हा आपण दोष देतो याचं फार सूक्ष्म मनोविज्ञान आहे की जसं मी दुसऱ्याला दोष दिला किंवा एखाद्याची कंप्लेंट केली माझा संपूर्ण प्रेशर निघून जातो अँड आय एम टोटली सेफ. आणि हा एक डिफेन्स मेकॅनिझम म्हणजे स्वतःला वाचवण्यासाठी ही पद्धत वापरली जाते आणि ही फार वाढत आहे आणि सगळ्यांमध्ये आहे, सगळ्यांमध्ये ही मेकॅनिझम आहे. आणि जो मॅच्युअर व्यक्ती असतो किंवा ज्याला परिपक्व व्यक्ती म्हणतो तो ह्या पद्धतीचा अवलंब करत नाही, तो जबाबदारी उचलतो स्वतःवर, रेस्पॉन्सिबिलिटी ज्याला आम्ही म्हणतो, आणि तो स्वीकार करतो. जर त्याची चूक असेल तर स्वीकार करतो की माझी चूक आहे आणि मी स्वतःला बदलायला तयार आहे. पण जे लोक कमजोर असतात, कमकुवत असतात, आतून त्यांच्या शक्ती नसते, आंतरिक शक्ती किंवा आत्मिक शक्ती नसते, ते लोक खोटं बोलणे किंवा चोरी करणे किंवा दोष देणे या पद्धतीचा वापर करतात. पण मी पाहिलेलं आहे, आपण पण ऐकलेलं आहे की जसं गांधीजी आहेत किंवा असे दुसरे व्यक्ती आहेत ज्यांच्यामध्ये ह्या शक्ती होत्या, आंतरिक शक्ती, तर त्यांनी सुरुवातीला थोडा त्यांना त्रास झाला असेल पण हळूहळू त्यांनी रिअलाइज केलं की खरं बोलण्यामध्ये ताकद आहे आणि दुसऱ्यांना दोष न देता स्वतः जबाबदारी उचलण्यामध्ये ताकद आहे. आणि हा अनुभव ज्या व्यक्तीला होतो तो मग ह्यांचा तो सहारा किंवा आधार घेत नाही. तर येस, कंप्लेनिंग नेचर इज अ बिग नेचर आणि जवळजवळ सर्वांमध्ये हे गुण, दुर्गुण आपण म्हणूया, खोटं बोलणे, चोरी करणे आणि कंप्लेंट करणे किंवा दोष देणे, हे तिन्ही क्वालिटीज किंवा दुर्गुण क्वालिटी आपण यांना म्हणता येणार, दुर्गुण आहेत आणि लोक याचा वापर करतायत सर्रासपणे. आणि त्याचं सोल्युशन जे मला दिसत आहे, आपण अभिकथन बघणारच आहोत, पण सोल्युशन जे मला दिसत आहे की जबाबदारी उचलणं, भले सुरुवातीला थोडं तुम्हाला कठीण जाईल जेव्हा तुम्ही खरं बोलाल, पण ते थोडा वेळेचं तुम्हाला जे डिस्टर्बन्स किंवा थोडं अनकम्फर्टेबल फिलिंग तुम्हाला जे होईल ते तुमचं पूर्ण आयुष्य वाचू शकतं किंवा आयुष्य बदलू शकतं तुमचं आणि तुम्ही श्रेष्ठ मार्गाकडे जाऊ शकता. तर मी सगळ्यांना असंच म्हणेन की जेव्हा तुम्हाला असं वाटेल, कारण एक खोटं बोलायला गेलं तर ते खोटं तुम्हाला लक्षात ठेवावं लागतं, तुमच्या असं स्ट्रेस वाढतं खोटं बोलल्याने, कारण मी कोणाला काय काय बोललं ते मला लक्षात ठेवावं लागतं. त्यामुळे खरं बोलून भले तुम्हाला सुरुवातीला अनकम्फर्टेबल वाटेल पण पुढे तुम्ही निश्चिंत राहता. अशाच प्रकारे दुसऱ्यांना दोष देण्यापेक्षा त्या परिस्थितीमध्ये काय मेसेज आहे, त्या परिस्थितीमध्ये काय करता आलं पाहिजे, दोष देण्यापेक्षा त्याचं सोल्युशन काय आहे त्या परिस्थितीचं, म्हणजे त्याचं समाधान काय आहे ते शोधून काढलं तर दोष देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे ज्या वेळेला आपण कंप्लेंट करतो त्यापेक्षा आपण काय कमी आहे ती कमी भरण्याचा प्रयत्न केला तर ह्याचं समाधान. फॉर एक्झाम्पल, एखादी व्यक्ती, घरातलंच आपण उदाहरण देऊया की आई वडील आपल्या मुलांना कसं शिकवतात की कामावरून आले की जा बेटा पाणी घेऊन ये माझ्यासाठी. आता त्यांनी पाणी आणलं तर तू चांगला आहेस, पाणी त्याचं काही कारण असं त्यांनी पाणी आणलं तर तू चांगला मुलगा नाही आहेस. तर त्या कर्माशी त्या व्यक्तीला जोडलं जातं आणि चांगला आणि वाईट पाणी आणण्या न आणण्यावर ठरवतात. तर हे ठीक नाही आहे, पाणी न आणणं हे काम तू चांगलं नाही केलंस, बाकी यू आर अ गुड पर्सन. तर ते बिहेव्हिअर आपल्याला पिन पॉइंट करायचं आणि त्याचं सोल्युशन काढण्याचा जर आपण प्रयत्न केला तर मला असं वाटतं की हे खोटं बोलणं, चोरी करणं आणि दोष देणं ह्या ज्या सवयी आहेत, ज्या रूढ झालेल्या आहेत आणि इतक्या नॅचरल आहेत की आपल्याला त्यामध्ये काय वाटतच नाही, म्हणजे असं तर सगळेच करतात, मी केलं तर काय झालं असं वाटतं. पण आध्यात्मिकतेमध्ये हे फार नुकसान करणारे सवय आहे. तुमची आंतरिक शक्ती चांगली राहू शकत नाही, आंतरिक शक्ती तुमची संपते आणि ज्यांच्यामध्ये आंतरिक शक्ती नसते ते जीवनामध्ये जेव्हा परिस्थिती येतात तेव्हा ते कोलमडून जातात. कारण खोटं बोलल्यामुळे आत्म्याची जी शक्ती आहे, ओरिजिनल पवित्रतेची शक्ती, ती निघून जाते. इवन दुसऱ्यांना दोष देण्यामुळे पण त्याचा समान जो असतो तो निघून जातो आणि त्याला परमात्म्याकडून शक्ती मिळणार असते ती पण निघून जाते. तर परमात्म्याची शक्ती देखील आपण प्राप्त करू शकत नाही. त्यामुळे ह्या सवयीपासून जेवढा आपण लवकरात लवकर हिम्मत करून या सवयीपासून आपण दूर राहू तेवढा आपली शक्ती वाढत जाईल आणि आपण जीवनामध्ये सफल होऊ.
डॉक्टर साहेब, तुम्ही खूप छान सांगितलं की ह्या ज्या काही तीन गोष्टी आहेत, खोटं बोलणं आहे, चोरी करणं आहे किंवा एखाद्याला दोष देणं आहे, तर ह्या सर्व गोष्टी आपल्या आंतरिक आत्म्याला जे आहे ते कमकुवत करतात. तर मागे जेव्हा आपण विषय चालवला त्यावेळेला तुम्ही सांगत होता की आधी अनादी गुण संस्कार असतात, तर गुण असतात, तर असे काय संस्कार आहेत ज्याची आठवण, अगदी थोडक्यात की कोणते आहेत ज्याची आठवण करून आपण ह्या अभिकथन नक्कीच करणार आहोत, पण असे काय आधी अनादी गुण आहेत ज्याची आठवण आपण करून सातत्याने ह्या ज्या सवयी त्यांना आपण दूर ठेवू शकतो.
सुरुवातीला मी जसं सांगितलं, परमात्म्याची जी महिमा आहे ती काय आहे, तो सत्य आहे, शिव आणि सुंदर आहे. सत्यम शिवम सुंदरम म्हटलेलं आहे, भारतातील प्रत्येक नोटवर ते लिहिलेलं असतं, सत्यम शिवम सुंदरम. आणि आपण कोणाची मुलं आहोत, तर आपण त्याची मुलं आहे. तो जर सत्य शिव आणि सुंदर आहे तर आपण कोण आहोत, आपण पण सत्य शिव आणि सुंदरच आहोत. फक्त तो सागर आहे तर आपण स्वरूप आहोत, आणि ही शक्ती आपल्यामध्ये आहे. सध्या एक मोठा आजार आम्ही मनोचिकित्सेमध्ये पाहतो, म्हणजे भीतीचा आजार. भीती काय येते, एक व्यक्ती, एक चोर आहे, तो रस्त्याने चाललेला आहे, पण त्याला माहिती आहे त्याने चोरी, बाकी कोणाला माहित नाही आहे. समोरून पोलीस आपल्या कामाने जात असेल तर चोराच्या हृदयामध्ये धडधड व्हायला लागतं. का? कारण त्या पोलिसाला बघितल्यावर त्याला भीती वाटते, याला कळलं तर, पण त्या पोलिसाला माहित नसतं. तर तुम्ही जर खोट असाल तुमच्याकडे तर तुम्हाला नेहमी भीती वाटणार. तर तो आपला ओरिजिनल क्वालिटी नाही, आणि ज्याच्याकडे सत्यतेची शक्ती असते तो नेहमी निर्भय असतो, भीती नसते त्याच्यामध्ये. तर हा जो भीतीचा आजार वाढलाय त्याचं रूट कुठेतरी सत्यतेची शक्तीची कमी आहे. तर आपण स्वतःला रोज आठवण करून द्यायचं की मी त्या परमात्म्याची संतान आहे, सत्य स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे, आणि मी शांत स्वरूप आहे, प्रेम स्वरूप आहे, शक्ती स्वरूप आहे. मला खोटं बोलण्याची आवश्यकता नाही आहे, कोणत्याही परिस्थितीचा मी सामना करू शकतो, आणि परमात्म्याशी मी जुळलेलो आहे, मी त्याची संतान आहे. अशी पुन्हा पुन्हा आपण स्वतःला आठवण करून दिली तर हळूहळू काय होतं की परिस्थिती आली, खोटं बोलावंसं वाटलं किंवा चोरी करावीशी वाटली, तर ती स्मृती आपल्याला त्याच्यापासून परावृत्त करते आणि आपण आपल्या ओरिजिनल स्थितीमध्ये राहू शकतो.
नक्कीच डॉक्टर साहेब, तुम्ही सांगितलं की मी आत्मा एक सत्य आहे, सत्य पिताची मी सत्य संतान आहे, ही जर आठवण केली तर हे जे आपल्यामध्ये अवगुण आहेत, खोटं बोलण्याचं, चोरी करण्याचं किंवा एखाद्याला दोष देण्याचे, अगदी सूक्ष्म आहेत. आपण ह्या गोष्टी म्हणतो की नाही हे असलंच पाहिजे, परंतु डॉक्टर साहेबांनी स्पष्ट केलं दर्शको आपल्याला की हे किती हानिकारक आहेत. तर स्वतःला ही आठवण करून द्यायची की मी सत्य पिता परमात्म्याची सत्य संतान आहे. ह्या विषयावर तुम्हाला अधिक माहिती जी आहे ती कोणत्याही ब्रह्मकुमारी सेवा केंद्रावर नक्कीच उपलब्ध होईल, तर जरूर भेट द्या किंवा आमची वेबसाईट www.dkmarathi.com ला तुम्ही भेट देऊ शकता. तर दर्शको पुन्हा भेटूया पुढच्या सत्रामध्ये, तोपर्यंत नमस्कार.